नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ पटेल तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राज्याचो खर्च येणावळ तरेकवार प्रकल्पां खातीर घेतिल्ले रीण हांची माहिती घेत राज्याच्या आर्थिक स्थितीचो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नियाळ घेतलो. आर्थिक फाट्याच्या अधिकाऱ्यांसयत खात्याचे सचिव आणि मुखेली ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ट्विट करून ही माहिती दिली. परवरी फ्लायओव्हरासयत राज्यात तरेकवार प्रकल्पांची कामां सुरू आसात. ह्या प्रकल्पांच्या कामांची स्थिती मुखेलमंत्र्यांनी जाणून घेतली. समाज कल्याण, नुस्तेमारी, शेती, आरडीए 18 केंद्र सरकाराच्यो बऱ्योच येवजण्यो आसात. लाडली लक्ष्मी, घर आधार, दयानंद सामाजीक सुरक्षा ह्यो येवजण्यो राज्य सरकार चलयता. ह्या येवजणेच्या कार्यवाहेचो नियाळ मुखेलमंत्र्यांनी घेतलो. गोवा बागायदार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळा खातीर जाल्ल्या वेंचणुकांचो निकाल काल जाहीर झालो. 2024 ते 2029 मेरेनच्या काळा खातीर हे नवे संचालक मंडळ कार्यरत उरतले. 19 संचालकांतले 7 संचालक आदींच बिनविरोध वेंचून आयिल्ले. उरिल्ले संचालक वेंचपा खातीर आयतारा 20 ऑक्टोबराक मतदान जाल्ले. मतमेजणी काल जाली आनी निकाल जाहीर झालो. वेंचून आयिल्ले संचालक अशे आसात: संस्थेच्या फोंडा विभागांतल्यान पंढरीनाथ चाफडकर, हेमंत कथने, विकास प्रभू, समीर सामंत, नरेंद्र सावयकर आणि महेश शिलकर वेंचून आयल्यात. दिवचल, बार्देश, तिसवाडी आणि पेडणे विभागाचे प्रतिनिधी म्हणून गौतम मोने, रोहन सावयकर, शुभदा सावयकर वेंचून आयल्यात. महिला प्रतिनिधी म्हणून नूतन गावडे आणि तनुजा सावंत हांची निवड झाली. सत्तरी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून वामन बापट, विश्वनाथ केळकर आणि प्रशांत मराठे वेंचून आयल्यात. सांगे, केपे, मुरगाव आणि धारबांदोळा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र पाटील, पांडुरंग पाटील आणि रमेश प्रभू दाभोळकर वेंचून आयल्यात. काणकोणच्यान कमलाक्ष टेंगसे जाल्यार उत्तर गोंय अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून रामनाथ गावडे हांची नेमणूक जाल्या अशी माहिती गोवा बागायदार संस्थेचे कार्यकारी संचालक उल्हास उमरे हांणी दिली. अमेझिंग गोवा 2024 संवसारीक वेवसाय परिशदे खातीर वायब्रंट गोवा आणि BMR इनोव्हेशन्स हांचे वतीन मंत्रालयात बसका झाली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे बसकेत कामाचो नियाळ घेतलो. दुबय आयकॉन्स समूहा वांगडा संबंधित उद्देगपती आणि गुंतवणूकदारांक शिखर परिषदेक हजर राहून गोयात गुंतवणूक करपाक निमंत्रित केला. गोंय हे गुंतवणुकीचे सगळ्यात चड पसंतीची सुवात जावपाक भर दिला. हाका लागून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या यशस्वी मेक इन इंडिया मोहिमेचेर चड लक्ष केंद्रीत करा असो सल्लो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे बसकेत दिलो. हे बसकेत दुबय आयकॉन्सचे अध्यक्ष निलेश भटनागर, बहरीनचे दादाभाई, दुबईच्या शिष्टमंडळातले हेर पदाधिकारी, उद्देग सचिव IAS स्वेतिका मेनन, गोंय पर्यटन खात्याच्या संचालक सुनील अंचिपका, गोंय स्टेट इनोव्हेशन्स परिषदेचे सल्लागार डॉ श्रीधर बेवारा, उद्देग खात्याचे खासा अधिकारी मनोज पाटील आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. नॅशनल ज्योग्राफीक एक्सप्लोरर न्यूयॉर्क स्थित गोंयचे मलायका वाज हाका वन्यजीव फिल्म निर्मिती उद्देगाचो ग्रीन ऑस्कर फावो झाला. ताच्या सॅक्रिफायस झोन ह्या डॉक्युमेंटरी खातीर ताका UWE वाईल्ड स्क्रीन पांडा ऑन स्क्रीन टॅलेंट पुरस्कार फावो झाला. नॅशनल ज्योग्राफीक BBC, अल जझिरा, डिस्कवरी आणि ॲनिमल प्लॅनेट चॅनलांचेर TV प्रस्तुतकर्ता, दिग्दर्शक आणि माहितीपटांची निर्मिती सालिगाव हांगा जन्मल्ली मलायका हे अनटेम्ड प्लॅनेट ह्या प्रोडक्शन हाऊसाची सहसंस्थापक असा. वाईल्ड स्क्रीन फेस्टिवल हो वन्यजीव कथाकथन करपी बंधुत्वाचे संरक्षक, कथाकार आणि भागधारकांचा जागतिक मेळावो असा. वाईल्ड स्क्रीन पांडा पुरस्कार दरवर्षा ब्रिस्टॉल हांगा ऑक्टोबरात आयोजित करतात. शारदा मंदिर आणि महेंद्राच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजीची विद्यार्थिनी मलायका हाका हाच्या आदी गोवा राज्य युवा पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा पुरस्कारान सन्मानित केले. एक मनरिजवणेची मार्गदर्शक, स्कुबा डायव्हर आणि विंड सर्फिंग आणि अश्वारोहण करपी, अंटार्क्टिका आणि आर्टिक मोहीम करपी सगळ्यात तरणाटी व्यक्ती म्हणून ताणें वयाच्या 15 वर्सा रेकॉर्ड बुकांत स्थान मेळिल्ले. जगभरांतल्यान आमंत्रीत केल्ले ते एक कुशल वक्ता. गोंयांत ताणें 21 वर्षांचे आसतना प्रतिश्ठीत DD कोसंबी फेस्टिवल ऑफ आयडियाज ह्या कार्यावळींत वक्ता म्हूण उलोवप केल्ले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.